अलिया लाड़ाते हसुन बोली गालाते ए आइटम अलिया लाड़ाते हसुन बोली गालाते विचार ना करता कसला की माथ नाप बदल थे हिन नाप बदल थे जानू पिल्लू दिलया सोडून बोलाया लागली शेट जानू पिल्लू दिलया सोडून बोलाया लागली शेट जानू पिल्लू दिलया सोडून बोलाया लागली शेट प्रेमाचा चढलाय पारा मी अडकून गेलोय सारा फोन चालूच ठेवा म्हणती जरी रात्रीचे वाजले पारा हिच्या प्रेमाचा चढलाय पारा मी अडकून गेलोय सारा फोन चालूच ठेवा म्हणती जरी रात्रीचे वाजले पारा होल्ड वर ठेवून कॉल ही माझा करा हो म्हणती बे सारा करा हो म्हणती बे जानू पिल्लू दिलया सोडून बोलाया लागली शेट जानू पिल्लू दिलया सोडून बोलाया लागली शेट जानू पिल्लू दिलया सोडून बोलाया लागली ओ शेट काय सांगू या पोरीची कला नामकरण हो केला खिशात नसताना एक रुपया मला शेठचा दर्जा दिलाया काय सांगू या पुरीची कला तिने नामकरण हो केला खिशात नसताना एक रुपया मला शेठचा दर्जा दिला झटका देऊन नावाचा तिने केला मला हायले तिने केला मला हायले जानू पिल्लू दिलया सोडून बोलाया लागली शेट जानू पिल्लू दिलया सोडून बोलाया लागली शेट जानू पिल्लू दिलया सोडून बोलाया लागली ओ शेट इंटरनेटवर गाणं शेटच व्हायरल झालं तवापासून झाली ही पागल तिच्या अंगात काहीतरी आलं तवापासून इंटरनेटवर गाणं शेटच व्हायरल झालं तवापासून ही झाली या पागल तिच्या अंगात काहीतरी आलं तुफान गाजल हे पण गाणं देतो शफिक संकेत आमचं देतो शफिक संकेत जानू पिल्लू दिलया सोडून बोलाया लागली शेट जानू पिल्लू दिलया सोडून बोलाया लागली शेट जानू पिल्लू दिलया सोडून बोलाया लागली शेट जानू पिल्लू दिलया सोडून बोलाया